अध्याय पाचवा श्लोक क्रमांक 24 आणि 25 योंत सुखोंतरा राम तथा अंतर ज्योतिर एव यहा स योगी ब्रह्म निर्वाणम ब्रह्म भूतोधिगच्छति लभन्ते ब्रह्म निर्वाणम मृषयः क्षीण कल्मषः छिन्नद्वैधा यतात्मानः सर्वभूतहिते रताः। म्हणवनी असो हे आघवे एथ न बोलणे काय बोलावे ते खुणाची पावले स्वभावे आत्माराम जे ऐसे नि सुखे मातले आपण पाची आपण गुंतले ते मी जाणे निखिळ वोतले सामरस्याचे ते आनंदाचे अनुकार सुखाचे अंकुर की महाबोधे विहार केले जैसे ते विवेकाचे गाव की परब्रह्मींचे स्वभाव ना तरी अळंकारले अवयव ब्रह्मविद्येचे ते सत्वाचे सात्विक की चैतन्याचे आंगिक हे बहु असो एकैक वानसी काई तू संतस्तवनी रतसी तरी कथेची से न करीसी की निराळी बोल देखसी स नागर परी तो रसातिशयो मुकुळी मग ग्रंथार्थ दीपू उजळी करी साधू हृदय रावळी मंगळ उखा ऐसा श्रीगुरूचा उवाईला निवृत्ती दासासी पातला मग तो म्हणे श्रीकृष्ण बोलिला तेची ऐका। अर्जुना अनंत सुखाच्या डोही एकसरा तळूची घेतला जिही मग स्थिराऊनी तेही तेची जाहले अथवा आत्मप्रकाशे चोखे जो आपण पेची विश्व देखे तो देहेची परब्रह्म सुखे मानू येईल जे साचोकारे परम ना ते अक्षर निस्सीम जिये गावींचे निष्काम अधिकारीये जे महर्षी वाढले विरक्ता भागा फिटले जे निःसंशया पिकले निरंतर।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हालाहल मोह शांतये पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। आज 13 तारीख है 13 मार्च आज स्वामीजींच्या लीला सहधर्मचारिणी मातोश्री सरलाताईंनी देह ठेवला तो आज ते घडलं। स्वामीजींनी आपला देह त्यांच्या वयाच्या 79व्या वर्षी ठेवला तर सरलाताईंनी 95व्या वर्षी देह ठेवला। त्यांचं स्मरण करून त्यांचं पुण्य स्मरण करून आपण प्रवचनाला सुरुवात करणार आहोत। सरलाताईंचं स्वामीजींवर निस्सीम प्रेम होतं आणि भक्ती होती। एकदा त्या स्वामीजींना असं म्हणालेल्या होत्या की प्रेम आहे पण तुमची भक्त होण्याची देखील माझी इच्छा आहे. पत्नीनी अशा प्रकारे पतीला म्हणावं ही असामान्य गोष्ट आहे. स्वामीजी म्हणतील ती पूर्व दिशा, अशा प्रकारे त्यांनी सगळं जीवन व्यतीत केलं. सरलाताई आणि स्वामीजी हे बालपणीचे मित्र मैत्रिणी म्हणून त्यांचं मैत्र स्वामीजी वयाच्या 20व्या वर्षी पुण्यामध्ये आल्यानंतर देखील तसंच राहिलं. एवढंच नव्हे तर लहानपणी बरोबर खेळलेला हा सवंगडी आपल्या जीवनामध्ये पती म्हणून असावा अशी त्यांच्या मनात भावना निर्माण झाली. मी असं वर्णन वाचलेलं आहे, स्वामीजींच्या तोंडून देखील ऐकलेलं आहे की कोब्बनहून ते पुण्याला ज्या दिवशी आले त्या दिवशी अर्थातच घरामध्ये एक हृदय असा सोहळा झाला. सर्वांनी प्रेमभरानी त्यांना निरोप दिला, जर कोणतीही अडचण आली तर हे घर कायम तुमचंच आहे, तुम्ही परत या. अशा घरच्या सगळ्या मंडळींनी नातेवाईकांनी निर्वाळा दिला. शेजारी राहत असणारं तेंडुलकर कुटुंब त्यांच्याशीही यांचा घरोबा होता. स्वामीजी आपल्या आईला आणि बहिणीला घेऊन निघाले. वीस बावीस वर्षाचं तरुण वय होतं तर तेही कुठंतरी कोपऱ्यामध्ये उभ्या असणाऱ्या सरलाताईंना त्या दिसतायत का म्हणून स्वाभाविक पाहत होते. सहज म्हणून आणि ते जायला निघणार तेवढ्यात अतिशय घाईघाईनी चपळाईनी एक व्यक्ती झटकन पुढे आली. त्या काळचे ते दिवस होते. आणि स्वामीजींच्या पायाला हात लावून सगळं ठीक होईल, काही काळजी करायची नाही हा असं म्हणाल्या. आणि जशा आल्या तशा वाड्यात पटकन निघूनही गेल्या. पुण्यात आल्यानंतर स्वामीजी आजारी पडले तेव्हा काही कारणांनी पुण्यात आलेल्या सरलाताईंच्या मातोश्री स्वामीजींना, स्वामीजींच्या आईला पूर्वीपासून घरोबा असल्यामुळे भेटायला आल्या. त्या वाड्याच्या बाहेर रस्त्याच्या बाजूला कोपऱ्यावर सरलाताई उभ्या होत्या, त्या काही आत आल्या नाहीत. आणि जाताना खिडकीतून बाहेर पाहणाऱ्या बाळासाहेबांना त्यांनी नजरेनीच ठीक आहे ना असं विचारलं आणि त्या गेल्या. स्वामीजींचा स्वामीजी असं म्हणत असत की स्वामी माधवनाथ होऊ शकतील एका वेळे एक वेळ, पण सरलाताई कोणी होणं हे फार अवघड आहे असं ते म्हणत असत. कारण त्यांचं प्रत्येक मिनिटाला त्या वेळेवर हुकूम असणारं काम वयाने त्यांच्याच एवढे असणाऱ्या त्यांच्यापेक्षा 2-3 महिन्यांनी लहान असलेल्या सरलाताईंनी कायम ही अवघड गोष्ट सांभाळली आणि न कुरकुरता सांभाळली. स्वामीजींच्या वरच्या असीम विश्वासामुळे केवळ स्वामीजींच्या जीवनातला एक महत्वाचा भाग म्हणजे भगिनी वर्गाविषयी स्वामीजींना असणारा कळवळा आणि स्वामीजींनी केलेलं कार्य हे केवळ सरलाताईंच्या विश्वासामुळे स्वामीजी करू शकले. योगिनीताईंना स्वामीजींनी जेव्हा घरी आपल्या राहायला आणलं, स्मशानामध्ये राहणारी चांगल्या घरातली साधनेकरता म्हणून बाहेर पडणारी तरुण मुलगी जगाचे वेडेवाकडे अनुभव वाटेल तसे यांच्या जीवनामध्ये जर आले तर या कशा सामोऱ्या जाणार म्हणून त्यांनी योगिनीताईंना आपल्या घरी आणण्याचा निर्णय घेतला. तेव्हा स्वामीजींनी घरी एक छोटीशी मीटिंग घेतली, आपल्या पत्नी मुलगा सून या सगळ्यांना त्यांनी विचारलं की अशी अशी मुलगी आहे, चांगली आहे, कुठेतरी या जगाच्या धबडग्यात तिचं बरं वाईट काहीतरी होऊ नये असं मला वाटतं, कुठेतरी राहते, तरुण वय आहे, तर सर्वांनी एकमुखाने जे तुम्ही कराल ते आम्हाला मान्य आहे असं सांगितलं. ही गोष्ट इतकी सोपी नाही. 12 वर्ष योगिनीताई जे सुमन स्वामीजींच्या घरी राहिल्या त्यांना नंतर स्वरूपानंद योगिनी म्हणाले म्हणून त्यांना योगिनी म्हणण्याचा प्रघात पडला. त्या योगिनीताईंकडे त्यांना घेऊन स्वरूपानंदांकडे स्वामीजी आणि सरलाताई गेले योगिनीताईंना अनुग्रह व्हावा म्हणून. तेव्हा सरलाताईंनी योगिनी करत असलेली साधना, तिची तळमळ, तिचं पाठांतर, तिचा गोड आवाज, तिचा प्रेमळ स्वभाव, तिचा खट्याळपणा याविषयी इतकं कौतुकाने सांगितलं, स्वामीजींना आणि सरलाताईंना प्रसाद दिल्यानंतर ते बाहेर गेले. आणि मग योगिनीताई जवळ स्वरूपानंद असं म्हणाले की हा खरा निर्मत्सरी स्वभाव, हे वसिष्ठ अरुंधतीचं जोडपं आहे असं म्हणाले. तू मोठ्या भाग्यानी यांच्या घरी राहते आहेस, यांच्या घरी राहते आहेस त्याचा चांगला लाभ करून घे. सरलाताईंनी योगिनीताईंना जसं सांभाळलं तसं आपल्या इथं केंद्रात येणाऱ्या अनेक मुलींना त्यांनी आपल्या घरी थारा दिला. कोणाला दिवस असताना आपल्या घरी बोलून चांगले चुंगले पदार्थ करून खायला घातले, आपल्या जवळ आपल्या कुशीत घेऊन थोपटून त्या झोपवत असत. स्वामीजींचं जे काम ते आपलं काम, स्वामीजींच्या कामाला पूरक असं आपलं काम असं धोरण त्यांनी शेवटपर्यंत ठेवलं. नाहीतर तुम्हाला स्वरूपानंदांनी दिलंय म्हणून तुम्ही करता, माझा आपला संसार आहे, अशा भूमिकेतून कधीही त्यांनी वर्तन केलं नाही. एकोणीसशे 92-93 साली सरलाताईंना कॅन्सर सारखं दुखणं झालं, त्या त्याच्यातून बाहेर पडल्या. स्वामीजी म्हणाले की सरलाताई माझ्या आधी तू जायचं नाही, मी असा पॅरालिसिसने आजारी, तुझ्याशिवाय माझं कोण करणार. स्वामीजींचा हा शब्द सरलाताईंनी पाळला, विधात्यांनी पाळला. स्वामीजींच्या पश्चात देखील स्वामीजींच्या घरी जे ज्या पद्धतीने ते पूजा करत असत जो स्वामीजींचा कार्यक्रम होता तो जसाच्या तसा सरलाताईंनी पार पाडला अगदी शेवटपर्यंत. संध्याकाळी प्रार्थना दोघं मिळून म्हणायचे. अध्यात्म मंगलधाम मध्ये केंद्र असेल तेव्हा ते येऊ शकायचे नाहीत गुरुवारी, आणि इतर वारी देखील प्रार्थना झाल्यानंतर स्वामीजी सगळ्यांचा जय जयकार झाल्यावर सरलाताई महाराज की जय असं तीन वेळेला म्हणत असत आणि माधवनाथ की पराजय असं म्हणत असत. असं त्यांचं म्हणून झाल्यानंतर सरलाताई तीन वेळेला माधवनाथ महाराज की जय असं म्हणत असत. असे त्यांचे एकमेकांचे अतिशय प्रेमाचे संबंध शेवटपर्यंत होते. स्वामीजी म्हणायचे की लग्नाच्या पहिल्या वर्षी सगळ्यांचं एकमेकांवर, दोघांचं एकमेकांवर प्रेम असतं, पुढे 5 वर्षांनी ते तेवढं राहत नाही, 10 वर्षांनी ते अजून कमी होतं, आणि 20 वर्षांनी हे पुढे आणि त्या मागून येत आहेत अशी परिस्थिती असते. आणि पुढे यांचे कार्यक्रम वेगळे आणि त्यांचे कार्यक्रम वेगळे अशी परिस्थिती असते. स्वामीजींचा देह यथाशक्य, ते असं म्हणतात स्वामीजी की प्रत्येकाला, म्हणजे स्वामीजींनाही आणि मुलांनाही, त्यांनी जेवायला बसायचं आणि यांनी तवा टाकायचा. कोणालाही कधीही करून ठेवलेल्या पोळ्या सरलाताईंनी वाढल्या असं झालं नाही. असं असल्यामुळं सरलाताई माझी एवढी काळजी घेत असल्यामुळं माझा देह असा टिकून राहिला असं स्वामीजी म्हणत असत. अशा सरलाताईंना आपण स्वामीजींच्या बरोबरीनेच वंदन करू. हरी हरी. जीवनामध्ये मोठं होणं न होणं या गोष्टी महत्वाच्या नाहीत. मान मिळणं मान न मिळणं या गोष्टी मुळीच महत्वाच्या नाहीत. एका परीने खूप पैसे मिळणं अथवा तितके पैसे न मिळणं हेही महत्वाचं नाही. आपल्याला कमी न पडेल इतकं असलं की पुरतं माणसाला, कारण आयुष्य संपून जात असतं. समाधान महत्वाचं आहे. प्रेम महत्वाचं आहे. जे आपल्या अवतीभोवती आहेत त्यांच्यावर विश्वास टाकत, त्यांच्यावर प्रेम करत, कारण विकारामुळे आपलं रक्त अडतं, पैशामुळे ते सावरलं जात नाही, मानामुळे ते सावरलं जात नाही, सत्तेमुळे ते सावरलं जात नाही, रुखरुख, चिंता, अस्वस्थता, तळमळ, द्वेष, त्वेष, मत्सर, अभिनिवेश या गोष्टी जर जीवनात असतील आणि बाकी सगळं चांगलं आहे, पण अशा कुठल्या गोष्टी असतील तर ते जीवन तितकं चांगलं धरलं नाही जात. त्याच्याऐवजी तुकाराम महाराजांच्या भाषेत मोकळे मन रसाळ वाणी याची गुणी संपन्न असा जर कोणी असेल, मोकळं मन असेल, निर्मत्सरी असेल, दांभिकता नसेल आणि आहे तिथं सुखी असेल, तसं सुख हे काल्पनिक नाही का, की अमुक झालं म्हणजे मी सुखी होईन, तसं कधीही नसतं. त्यामुळे आहे त्यात आहे तिथंच जर सुखी असेल तर आणि तरच जीवन एका बाजूनी यथान्याय जसं जगायचं तसं जगतो आणि त्या पायावर खरा म्हणजे परमार्थ करायचा असतो. महत्वाकांक्षेच्या पायावर केला जाणार परमार्थ यशस्वी होत नाही. लालसेच्या पायावर केला जाणारा परमार्थ यशस्वी होत नाही. स्वामीजींच्या आणि सरलाताईंच्या जीवनावरून आपल्याला हेच लक्षात येतं की परमार्थ हा यशस्वी झालेला दिसतो, पण जरा नीट विचार केला तर ज्या गुणांच्या पायावर परमार्थ करायला सुरुवात त्यांनी केली ते गुण आपल्या ठिकाणी असणं, आपली मनाची धाटणी तशा प्रकारची असणं हे खूप गरजेचं आहे. ते जर नसेल, एखाद्या इमारतीचा पाया चांगला नाही, मग इमारत खूप जरी चांगली बांधली तरी देखील ती कधी पडेल सांगता येत नाही. तसा पाया जो आहे तो सद्गुणांचा असावा, दैवी गुणांचा असावा, आणि मग यथाशक्य आपलं जे जीवन आहे ते जीवन धन्यतेकडे कसं जातं हे स्वामीजींनी आणि सरलाताईंनी उभयतांनी दाखवून दिलं. त्या सरदार घराण्यातल्या होत्या, घोड्यावर बसत असत त्या काळात. गडी माणसं घरामध्ये अतिशय उत्तम आवक अशा घरातून लग्न झाल्यानंतर स्वामीजींसारख्या सामान्य कुटुंबामध्ये त्या मोठ्या आनंदाने आल्या आणि सगळी कामं आपल्या हातांनी त्यांनी शेवटपर्यंत केली. मला असं वाटतं की आपण जो परमार्थ म्हणून करतो त्या परमार्थाची यशस्वीता कशा कशामुळे आहे याचंही चिंतन आणि त्या चिंतनाच्या पाठोपाठ तशा प्रकारचं जीवन जगण्याचा निश्चय हा महत्वाचा आहे. आपण एक 2-3 मिनिटं शांत डोळे मिटून बसू. हरी 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 हरी. उत्पत्ती स्थिती संहार जाण त्याहून वेगळा निरंजन येथे ज्ञानाचे विज्ञान होत आहे. अष्टदेह स्थान मान जाणवनी झालिया निर्शन पुढे उरे निरंजन विमळ ब्रह्म। अष्टदेह आपल्याला लाभलेला देह आपल्या अवतीभोवतीचं ठिकाण स्थान आणि आपलं स्वतःचं काय जे स्थानाबद्दल आपली कल्पना असेल ती मान देहाचा मान वगैरे लौकिक जाणवणी झाली या निर्शन हे कसे व्यर्थ आहेत हे कसे जाणारे आहेत हे नीट समजून घेऊन विवेकानी जर त्याचं निरसन घडलं पुढे उरे निरंजन विमळ ब्रह्म तर त्याच्या पश्चात निरंजन समर्थ म्हणतात निरंजन म्हणजे जनची नाही काहीही नाही अशी स्थिती पण काही एक आहे पण दृश्य काही नाही अशा स्थितीला निरंजन असं म्हणतात। परब्रह्माला निरंजन म्हणतात की तिथं दृश्य काही नाही पण अविनाशी चैतन्य आनंद स्वरूप असं काही आहे। जसं ज्ञानेश्वर महाराजांनी अधिक देखणे तरी निरंजन पाहणे असं म्हटलं। आपण पाहतो ते पुष्कळ पाहतो डोळे उघडून पण याच्यापेक्षाही अधिक जर काही चांगलं पाहायचं असेल तर अर्थात पुण्यात आम्ही जे काही पाहतो त्याच्यापेक्षा चांगलं पाहण्यासाठी म्हणून महाबळेश्वरला गेलो महाबळेश्वरच्या ऐवजी अजून उटीला गेलो ते अधिक चांगलं पाहणं आहे ते खूप सापेक्षतेने आहे। जर उटीमध्ये आनंद असता तर उटीमधले लोक रोज आनंदाने नाचायला पाहिजे होते ना। म्हणून अधिक चांगलं ठिकाण म्हणजे निरंजन ब्रह्मस्वरूप। पुढे उरे निरंजन विमळ ब्रह्म विचारेची अनन्य झाला पाहणारा वीण प्रत्यय आला तेही वृत्ती निवृत्तीला बरे पहा। समर्थ असं म्हणतात की अनन्य झाला विचारामुळे अनन्य झाला विचार केल्यामुळे अनन्य झाला। आपण पाहिलं मागच्या वेळेला की विचार करता करता अनन्यता लाभते चिंतन करता करता अनन्यता लाभते। जर आत्मवस्तूचं चिंतन करायला लागलो आत्मवस्तू कशी अविनाशी आहे याचं चिंतन करता करता सगळ्या विनाशी वस्तू बाजूला जातात आपल्या देहासकट दृश्य विश्वासकट कारण ते नाही। आपण जे चिंतनामध्ये आपले येतात ते नव्हे त्यामुळे सगळ्या गोष्टी बाजूला जातात। अविनाशी अशा केवळ स्थितीचं चिंतन खरं म्हणजे मन करू शकत नाही पण मनाला जर करायला लावलं चित्ताला जर करायला लावलं तर आपोआप देह बाजूला जातो विकार बाजूला जातात विचार बाजूला जातात आणि तरीही चिंतन चालूच आहे तो कसा अविनाशी असेल परमात्मा। करता करता आपणच अविनाशी आहोत असं लक्षात येतं आपलं मनच थांबून राहतं। चिंतन करता करता तद्रूपता होते वृत्ती सूक्ष्म होते शुद्ध होते सूक्ष्म होते आणि नंतर वृत्ती थांबून जाते। परमात्मवस्तूशी अनन्यता प्राप्त होते। विचारेची अनन्य झाला पाहणारा वीण प्रत्यय आला तेही वृत्ती निवृत्तीला बरे पहा। विचार करता करता जो विचार करणारा आहे तो ज्याचा विचार करायचा आहे ते ज्याचा विचार करायचा आहे अशा सगळ्या वस्तू विचारातून जर बाजूला गेल्या त्या विनाशी आहेत म्हणून त्याचा काही उपयोग नाही म्हणून जर बाजूला गेल्या तर फक्त चिंतन करणारा शिल्लक राहतो आणि चिंतनीय वस्तू काहीच नाही. आता त्याला पाहण्यासाठी म्हणून काहीच उरलं नाही चिंतन करण्यासाठी काहीच नाही कारण अविनाशी वस्तू त्याचं चिंतन कसं करणार परब्रह्माचं चिंतन करणार कसं. त्यामुळे चिंतन थांबतं मन थांबतं वृत्ती शून्यता प्राप्त होते आणि वृत्ती शून्यतेच्या पश्चात आपल्याला अविनाशी काही समजलं असं वाटतं. वृत्तीच नाही पण वृत्ती नाही हे समजणारा कोणीतरी आहे त्याला समजलं की आता सगळ्या वृत्ती नाहीशा झाल्या आता चिंतना करता म्हणून काही शिल्लक राहिलं नाही. हे समजणारी देखील वृत्तीच आहे असं समर्थ म्हणतात. ती सूक्ष्मपणाने वृत्तीच आहे तोपर्यंत अजून चिंतन प्रक्रियेने देखील त्यांनी परमात्म्याला जाणलेलं नाही. पुढे चिंतन करता करता जसा सर्वाचा निराश झाला तसं सर्वाचा निराश होऊन एक आपण शिल्लक राहिलो ही जी वृत्ती आहे ही वृत्ती देखील निमून राहते आणि केवळ निखळ स्थिती केवल स्थिती शिल्लक राहते. जसं परमात्मा परब्रह्माला केवल ब्रह्म म्हटलेलं आहे तिथं आता दुसरं काहीच नाही तशी केवल स्थिती शिल्लक राहते. हीच गोष्ट ध्यानात देखील होते. ध्यानामध्ये एक आपण द्रष्टा असतो एक दृश्य असतं म्हणजे विचार असतो ध्यानाला बसलेला शांतपणे चिदाकाशामध्ये द्रष्टृत्व घेऊन बसतो. चिदाकाशामध्ये जो द्रष्टृत्व घेऊन बसलेला आहे मी ध्यान करणारा ध्यान धरिते ते कोण मी ध्यानाला बसलेलो आहे मी द्रष्टा आहे. ध्यानी आठवीत आहे ते कोण ध्यानामध्ये काय काय आठवत आहे जे जे सुरुवातीला ध्यानात समोर आलं ते सर्व बाजूला सारलं द्रष्टृत्वानी साक्षीत्वानी त्याला प्रतिसाद नाही दिला विचार उठला आणि केवळ उठला आणि संपला. जो पाहणारा आहे जो द्रष्टा आहे त्यांनी त्याच्या संदर्भात काहीच केलं नाही. विचार तुम्हाला चळवतो पण तुम्ही चळलात तर चळवतो. तुम्ही थांबून राहिलेले आहात आणि ऑफिस संबंधी विचार आला की आज ऑफिसमध्ये गेल्यावर अमुक अमुक करायचे आणि तुमच्या लक्षात आलं आपण ध्यानाला बसलोय आता या विचाराचं काही काम नाही याला साक्षी विचार म्हणतात. आणि तेही ऑफिस उद्या आहे आज रविवार आहे या विचाराचा माझा संबंध नाही अशा पद्धतीने जो विचाराला पाहतो आता तो विचार त्याला कुठंच प्रवृत्त करू शकत नाही. आणि जर त्या विचाराला प्रतिसाद दिला तर तुमची 10-15 मिनिटं वाया गेलीच समजा. मग तुम्ही त्या कामासंबंधी चिंतन करता ते कसं पूर्ण करायचं याच्यासंबंधी चिंतन करता ते वेळेत पूर्ण होईल न होईल यासंबंधी चिंतन करता आणि 5-10 मिनिटांनी तुमच्या लक्षात येतं अरे आपण ध्यानाला बसलोय त्याच्याऐवजी हे कुठं फिरायला गेलो. म्हणून जो पाहणारा आहे तो पाहणारा तो आत्मस्वरूप आहे आणि द्रष्टा आहे साक्षी आहे आणि तो साक्षी भूमिकेतून हलतच नाही तो ढळत नाही. समोर विचार उठतील प्रलोभनकारी विचार उठतील. विकार फार प्रलोभनकारी असतात, विषय प्रलोभनकारी असतात, पण तुम्ही त्याला दाद देत नाही, प्रतिसाद देत नाही. ध्यानामध्ये नेहमी लक्षात ठेवा, सुरुवातीला जो कोणी ध्यानाला बसतो, सुरुवातीला उठणारे विचार तसे स्वैर असतात. अनुग्रह झाल्यानंतर उत्साहाने आपण ध्यानाला बसायला सुरुवात केली तर आपण एक 10-15 मिनिटं 20 मिनिटं ध्यानाला बसतो तर तसे स्वैर विचार उठतात, त्याला प्रतिसाद द्यायचा नाही असं ठरवतो आपण. आणि सांगायला तो सुरुवात करतो की किती छान वाटतं ध्यान, आता आम्ही मार्ग धरला आहे, आता आम्ही ध्यानाला बसायला लागलो, फार शांत वाटतं. हे जे स्वैर उठणारे विचार असतात सुरुवातीचे, ते आवरले जातात आणि ते तसे 10-15 मिनिटांचीच त्याची मातब्बरी असते, तेवढाच तुमचाही प्रयत्न असतो, ते आवरले जातात. पण तुम्ही थोडा वेळ वाढवला की तुमच्या लक्षात येतं, अर्धा तास 40 मिनिटं बसलात की 10-15 मिनिटांच्या पुढं ध्यानाला सुरुवात केल्यानंतर सुरुवातीला काही वेळ तर तुम्ही अगदी परमात्मसत्तेशी समरस असता, विचारच नाही. मला किती लोक येऊन सांगतात किती छान वाटतं, विचार नाहीच हो. आणि जसा जसा काळ जातो तसं तसं मग ते म्हणत जातात की अजून काही हाताला लागलेलं नाही. याचं कारण असं की 10-15 मिनिटात स्वैर विचार उठतात आणि तुमचा निर्धारही तेवढा असतो की आपण याला प्रतिसाद नाही द्यायचा, त्यामुळे जमल्यासारखं वाटतं. पण 15-20 मिनिटांच्या पुढं तुमच्या ठिकाणी विषयासंबंधी चिंतन सुरू होतं, स्वैर विचार तुम्ही जसे बाजूला सारता तसं त्याच्याही खोल अजून एक गोष्ट आहे, ती गोष्ट म्हणजे विषयासंबंधी उठणारे विचार, विषय चिंतन. आणि तुम्हाला खरा गुंता कळायला सुरुवात होते, तुम्हाला असं वाटतं की हे फारच अवघड आहे, पण तरी तुम्ही प्रयत्न करता. 15-20 मिनिटांच्या खटपटीनंतर आत्मबलच जरा कमी झालेलं असतं, पण उरलेल्या आत्मबलाने तुम्ही ध्यान करता. आणि जर तुम्ही विचार, विषयासंबंधीचे विचार त्याच्याकडे साक्षीत्वाने पाहायला लागलात तर परत तुमचं ध्यान चांगलं व्हायला लागतं, तुम्हाला असं वाटतं जमलंय. पण त्याच्याही पुढं जसं 45 मिनिटांच्या पुढं तुम्ही जाता आणि विषयासंबंधी विकारासंबंधी विचार आता उठत नाहीयेत असं, तेव्हा आत्मकर्तृत्वासंबंधी किंवा स्वतःसंबंधी चित्र रंगवणारे विचार उठायला सुरुवात होते, अस्मितेसंबंधी विचार उठायला सुरुवात होते. मग अशी बिचारा वाजला नाही. त्याची सुरुवात या विचाराच्या साक्षीत्वाची, विकार देखील जेव्हा तुम्ही बाजूला सारू शकता तेव्हा आपण कोणीतरी आहोत असा विचार, आणि तो विचार जे आपली कर्म, आपली बुद्धी, आपला तर्क, आपली हुशारी, आत्मगौरव, अस्मिता याच्यामध्ये तुम्ही अडकून पडता आणि हे चिंतन देखील खूप गोड वाटतं, पण याच्यावर तुम्ही काबू मिळवता. जर त्याच्याही पुढे ध्यानाला बसणारा असेल तर 1-1.5 तासानंतर याच्यावर तुमचा काबू होतो, तुम्ही हेही विचार बाजूला सारता आणि मग खरोखरच विचाररहितता तुमच्या जीवनामध्ये येते, तुमच्या ध्यानामध्ये येते. पाहणारा आहे द्रष्टृत्वानी, तो पाहतो आहे, आणि स्वैर विचार, विषयासंबंधीचे विचार आणि मीपणाचे विचार हे बाजूला गेलेले आहेत. साधारण 1.25 तासानंतर असं लक्षात येतं की याच्यातलं काही आता उठत नाहीये आणि तुम्हाला आपण परमात्मा आहोत असं लक्षात यायला लागतं, तीही वृत्तीच असते. अडचण तिथं होते, तुमच्या मनामध्ये राहून राहून विचार उठतो की आपण परमात्मा स्वरूप आहोत, मधून मधून तुम्ही निर्विचार होता, अशी एक चांगली स्थिती निर्माण होते। ही देखील सूक्ष्म अस्मिताच आहे, केवळ मी आहे आणि मी परमात्मा आहे असा विचार उठतो, ती वृत्तीच असते। त्याला उद्देशून समर्थ म्हणतात, पाहणारा वीण प्रत्यय विचारेची अनन्य झाला, पाहणारा वीण प्रत्यय आला तेही वृत्ती, अजून पूर्ण वृत्तीलय झालेला नाही, पण ही वृत्ती सुखद वाटते। या सगळ्या वृत्ती सुखद असतात बरं का, सुरुवातीच्या 15-20 मिनिटाच्या ज्या वृत्ती असतात त्याही तसा स्वैर विचार उठणारे आणि त्याच्यात तुम्ही गुंतून जाता ते तुम्हाला बरंच वाटतं काही काळ, फक्त तुम्हाला कष्ट असे होतात की आपण ध्यानाला बसलोय आणि विचार उठतायत। एरवी ध्यानाला बसलेलं नसताना कधीतरी तुम्हाला तुमच्या विचाराबद्दल त्रास झालाय, उलट त्यांनी यावं आणि आपण तो करत सुटावं। मग विषयाचा विचार जेव्हा उठतो तोही कमनीयच असतो, आवडणारा असतो, पण तोही तुम्ही बाजूला सारलात तर कर्तृत्वाबद्दल मीपणाबद्दल उठणारे विचार त्याच्यातही तुम्ही रंगून जाता। आता त्याच विचाराचा अजून पुढचा भाग म्हणजे मी आत्मा, मी सच्चिदानंद, मी परमात्मा, अशा प्रकारचा मधून अधून उठणारा विचार आणि मधून अधून वृत्तीची निवृत्ती। वृत्तीची निवृत्ती होते आणि ती निवृत्तीची स्थिती जेव्हा मोडते तेव्हा आपण परमात्मा हा विचार दृढ होतो, एवढा एकच विचार यायला लागतो, आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत, आपण परमात्मा आहोत, आपण आनंद रूप आहोत, अशा प्रकारचा विचार आणि तो निमून कधी कधी निवृत्ती। याच्यामध्ये ध्यानात सुख कधी होतं तर आपण परमात्मा या विषयाचं सुख जास्त होतं। निवृत्तीच्या बाबत तुम्हाला फार कल्पना येत नाही, मधून अजून ती निवृत्त दशा अशी येत असते। समर्थ असं म्हणतात की ही जी स्थिती आहे, आपण परमात्मा, आपण ब्रह्म, आपण सच्चिदानंद, हीही जाऊन पूर्ण विचाराची निवृत्ती होणं हे फार आवश्यक आहे। वृत्ती ज्ञानाने आपण परमात्मा असं जे समजतं तीही वृत्ती आता उठेनाशी झाली, वृत्तीची पूर्ण निवृत्ती झाली आणि तुम्ही तुमच्या स्वरूपाशी समरस झालात। आता तुम्ही तुमच्या स्वरूपाशी समरस झालात, तुम्ही परमात्मा स्वरूप झालात, तुम्ही आनंद स्वरूप झालात हे सांगायला तिथं कोणी नाही, तुमचा विचार देखील नाही, पण तुम्ही त्या स्थितीशी समरस झालात। समर्थ असं म्हणतात की ही जी निवृत्त स्थिती आहे, ज्याला पतंजली महामुनी निर्बीज समाधी असं म्हणतात, तर ती अतिशय महत्वाची आहे। याचा अर्थ असा की मधून अधून आपण परमात्मा वस्तू असा एखादा शुद्ध विचार आणि विचाराची निवृत्ती ही अति कमी स्थिती असं नाही, पण एकापुढे एक जात असताना शेवटी हीही मी आनंद स्वरूप हीही वृत्ती बाजूला होणं गरजेचं आहे। असं जेव्हा होतं तेव्हा आपण त्या ज्ञानाशी समरस होतो, निरंजन सत्तेशी समरस होतो। येथे राहिला वाच्यांश, पाहोनी सांडीला लक्षांश, लक्षांशासरीसा वृत्ती लेश तोही गेला। या ठिकाणी जो वाच्यांश राहिला म्हणजे जो विचार करत होता त्याचा शेवटचा अंश म्हणजे आपण परमात्मा, त्या वाच्यांशालाही सोडून साधक लक्षांशाशी समरस होतो, विचार जे दाखवतो ते जे दाखवतो त्याच्याशी ते जे लक्ष आहे त्या लक्षाचाच अंश होऊन राहतो. आणि जेव्हा तो निखळ वस्तू होतो तेव्हा, असं जेव्हा घडतं तेव्हा वृत्तीलेश तोही गेला. जी किंचित थोडी वृत्ती राहिलेली होती ती आनंददायी असते, आणि आपण जे साधायचं ते साधलं, आपण पूर्ण झालो असा भ्रम त्या स्थितीत वाटण्याची शक्यता असते. पण त्याच्याही पुढं साधकांनी जावं. लक्षांशा सरीसा वृत्तीलेश तोही गेला, हा वृत्तीलेश जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत तो प्रपंचातच आहे, जडातच आहे, विचारामध्येच आहे. विचार खूप सूक्ष्म झाला इतकंच. पण हा वृत्तीलेश जेव्हा जातो आणि तो परमात्म्याशी समरसता पावतो तेव्हा तो ज्या वस्तूशी एकरूपता पावतो तो मुख्य देव. समर्थांच्या भाषेत हा मुख्य देव बाहेर कुठं सापडणार नाही. बाहेर सापडणार नाही म्हणून आपल्या ठिकाणी आहे तर अहम ब्रह्म असं घोकण्याने तुम्ही ब्रह्म होणार नाही. सोहम सोहम असं म्हटल्याने देखील शेवटी सोहम तेही अस्तवले असंच होणं, हा सूक्ष्म विचार सूक्ष्म वृत्ती देखील नाहीशी होणं आणि मग खऱ्या अर्थाने समरसता पावणं याची गरज आहे. अशा प्रकारे चिंतन, चिंतनानी वृत्ती ची तद्रूपता, वृत्ती तद्रूप झाल्यानंतर वृत्ती फार सूक्ष्मतेनी आणि तेवढीच राहते. बाकी खूप वृत्ती होत्या त्याच्याऐवजी एकाच ठिकाणी वृत्ती एकवटते, त्या वृत्तीचा लोप, वृत्ती लोप, आणि वृत्ती लोपासरशी पूर्ण एक रूपता. किंवा ध्याता, आपण ध्यानाला बसणार आहोत ही वृत्ती, त्या वृत्तीला धरून ध्येयाशी मी समरस होणार आहे अशा प्रकारचा भाव आणि ध्यानाची प्रक्रिया. विचार विकार वृत्ती यांचा लोप, त्यामुळे केवळ ध्याता शिल्लक राहणं आणि समोर काहीच नाही असं गगन किंवा शून्य स्थिती शिल्लक राहणं. ध्यात्याला आपण परमात्मा अशी वृत्ती उठणं आणि ती वृत्ती निमणं आणि तो परमात्मा भावाशी समरस होणं. स्वरूपानंद म्हणतात आत्मा द्रष्टा दृश्य गगन याविण काही नुरावे भान, त्या गगनाहून सूक्ष्म आपण जाणीवरूपे. गगन आहे आणि गगनापेक्षा सूक्ष्म जाणीवरूप असे आपण आहोत. त्या जाणीवे माझी मन होता सोहम भावे लीन. आता त्या जाणीवेच्या ठिकाणी सोहम भाव निर्माण होऊन जेव्हा मन संपूर्ण लीन होतं, येई आत्मसुखाचा प्रत्यय अतींद्रिय स्वभावे जे, हे आपल्याला साधायचं आहे. याला मुख्य देव असं समर्थांनी म्हटलं. आपण पाहतो आहोत दासबोधाच्या सुरुवातीला मुख्य देवाचा निश्चयो, मुख्य भक्ताचा निश्चयो, जीव शिवाचा निश्चयो बोलिला असे, तर मुख्य देवाचा निश्चय म्हणजे समर्थांना काय सांगायचे ते आपण पाहतो आहोत पुढच्या वेळेला. हरिओम. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ॐ ईशावास्यम् इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृध कस्य स्विद्धनम्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः.
हरि 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 स्वामी जी।
बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।